नमस्कार।
नागरिकांचा जनता दरबार अभियान।
मोहोळ तालुक्यातील प्रत्येक गावात नागरिकांचा जनता दरबार अभियान।
कुरुळ जिल्हा परिषद गटात उमेश दादा आपल्या दारी, नागरिकांचा जनता दरबार।
बुधवार दिनांक 9 मार्च 2022 रोजी सायंकाळी 7:30 अरबळी येथे।
जीवाची तळमळ जनतेसाठी धावपळ, जीवाची तळमळ जनतेसाठी धावपळ, असा आहे नेता आमचा एक नंबर, असा आहे नेता आमचा एक नंबर। सोलापूर जिल्ह्यासाठी उमेश दादा खंबीर।
शतकातील महान नेते माननीय खासदार श्री शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांचा जनता दरबार अभियान।
मोहोळ तालुक्यातील प्रत्येक गावात नागरिकांचा जनता दरबार अभियान।
कुरुळ जिल्हा परिषद गटात उमेश दादा आपल्या दारी, नागरिकांचा जनता दरबार।
या भव्य अभियानाच्या निमित्ताने जिल्हा परिषद सदस्य श्री उमेश दादा पाटील हे स्वतः करणार मोहोळ तालुक्यातील प्रत्येक गावाचा दौरा।
होय, उमेश दादा आपल्या दारी, आता प्रत्येक समस्यांचे निराकरण होणार नागरिकांच्या जनता दरबारी।
प्रिय बंधू आणि भगिनींनो, जनता दरबारात शासन दरबारी प्रलंबित असलेल्या व्यक्तिगत कामांचा पाठपुरावा करण्यासाठी संबंधित गावातील नागरिकांची व्यक्तिगत कामांची निवेदने स्वीकारली जातील।
नागरिकांना विनंती आहे की अर्ज योग्य नमुन्यामध्ये केलेला असावा। शासनाच्या कार्यालयाकडे यापूर्वी केलेल्या अर्जाची झेरॉक्स प्रत जोडायची आहे। अर्जाशी संबंधित आवश्यक कागदपत्रांच्या 3 प्रती घेऊन उपस्थित असणं अपेक्षित आहे। कुरुळ जिल्हा परिषद गटात उमेश दादा आपल्या दारी, नागरिकांचा जनता दरबार।
बुधवार दिनांक 9 मार्च 2022 रोजी सायंकाळी 7:30 अरबळी येथे। नागरिकांच्या समस्यांच्या निवेदनाचा पाठपुरावा माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब,
प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील साहेब,
पालकमंत्री माननीय नामदार दत्ता मामा भरणे
आणि जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून केला जाणार आहे।
कुरुळ जिल्हा परिषद गटात उमेश दादा आपल्या दारी, नागरिकांचा जनता दरबार। बुधवार दिनांक 9 मार्च 2022 रोजी सायंकाळी 7:30 अरबळी येथे।
संयोजक माननीय उमेश दादा पाटील,
कार्यकारी जिल्हाध्यक्ष सोलापूर,
प्रदेश प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश।
जीवाची तळमळ जनतेसाठी धावपळ, जीवाची तळमळ जनतेसाठी धावपळ, असा आहे नेता आमचा एक नंबर, असा आहे नेता आमचा एक नंबर। सोलापूर जिल्ह्यासाठी उमेश दादा खंबीर, सोलापूर जिल्ह्यासाठी उमेश दादा खंबीर, सोलापूर जिल्ह्यासाठी उमेश दादा खंबीर, सोलापूर जिल्ह्यासाठी उमेश दादा खंबीर।